करोति साचारतः। गुरु स्मरण पंकजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा। प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहं कृति परामुखो भवति एकनाथो परः। सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा। न संश्रुति परा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते। करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृषिञ्च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संत की जय।
श्री राम। कृपया सर्वांनी जास्तीत जास्त पुढे सरपून घ्यावं।
या महिन्यातला हा सत्संगाचा कार्यक्रम तिसऱ्या रविवारचा, त्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। नेहमीच्या प्रथेप्रमाणे स्वामीजी प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात करत असतात, पण यावेळेला बहुतेक थोडीशी
एका प्रश्नाला थोडक्यात उत्तर देऊन सुनील दादांकडे देतो. दोन महिन्यापूर्वी इथे एक सूचना आली. ती सूचना अशी होती की या रविवारच्या सत्संगामध्ये जर स्वामीजींनी नंतर उत्तर दिलं तर जास्त बरं पडेल, कारण एखाद वेळेला यायला उशीर होतो. पहिल्या हाफ मध्ये स्वामीजींनी जर उत्तर दिलं तर आम्हाला स्वामीजींचं उत्तर ऐकायला मिळत नाही, तर तसं करता येईल का? तर म्हणून मी मागच्या रविवारपासून, मागच्या सत्संगापासून तसं करायला सुरुवात केली. माहीत नव्हतं, कोणालाच माहीत नाही, मी वाचलं आणि खिशात ठेवून दिलं. तर पण एक इथं असा प्रश्न होता, तसं म्हटलं तर ते प्रश्नचिन्ह लिहिल्यामुळे प्रश्न आहे, नाहीतर सूचना देखील असू शकते ही, की आपण युवा स्नेह हा कार्यक्रम घेता तो फक्त 45 वयापर्यंत सीमित करता. एका सत्संगातच आपण 60 नंतरच्या साधनेचा उल्लेख केला होता. वयाच्या 50 नंतर आपल्याकडे येण्याचा व अनुग्रह घेण्याचा योग आला. आपण माझ्यासारख्या 50 क्रॉस केलेल्यांसाठी 60 नंतरचे साधक जीवन यावर काही मार्गदर्शन? 50 क्रॉस केलेल्या साधकांसाठी 60 नंतरचे जीवन, साधक जीवन यावर काही मार्गदर्शन विशेष केंद्राद्वारे कराल का? तर खरंच हा जो प्रश्न आलेला आहे, आपल्या इथं विलासदादांनी मला गेले 2 वर्ष ते सांगितलेलं आहे की युवा स्नेह कार्यक्रम होतो तर आमच्यासारख्यांचं काय. आणि 12 साली आता जे आपले कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमामध्ये एक कार्यक्रम 50 बरोबर ना, 50 पुढचे साधक असा एक कार्यक्रम होणार आहे. दरम्यानच्या काळात कोणी प्रश्न विचारला, आम्ही देखील 50 ओलांडल्यामुळं, मीही 50 ओलांडल्यामुळं 60 नंतरचे साधक जीवन यावर निश्चित मार्गदर्शन करीन. मी अजून 60 ओलांडली नाहीये. असं पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलं. आणि आता सुनील दादा आज, अरे आज सुनील दादांचा वाढदिवस आहे.
स्वामी माधवनाथजी वाढदिवसाला खुंट दिवस म्हणत असत, तसं 1 वर्षाने आयुष्य खुंट म्हणून टाळ्या. प्रश्न काय की विषयांमध्ये सुख नसून आत्माच इंद्रियांकरवी विषयांचे सुख अनुभवत असतो, त्याचा दाखला देताना गुलाबजाम जिभेवर ठेवल्यावर मिळणारे सुख ऍक्च्युली आत्माच अनुभवत असतो असे दिले जाते. या दाखल्यामुळे माझ्या मनात 2 शंका निर्माण झाल्या. आज आणि योगायोग म्हणजे सकाळीच गुलाब प्रवचनावरून घरी जाताना तर चितळेंचे पाकातले गुलाबजाम घेऊन गेलो होतो, पण हे प्रश्न काही माझ्या मनात निर्माण झाले नाही. कोणत्या दिवसाच्या निमित्ताने 2 शंका निर्माण झाल्यात या साधकांच्या मनामध्ये. गुलाबजाम अत्यंत निकृष्ट प्रतीचे अन्न की ज्यामुळे उमाशी सुद्धा येऊ शकतात, असे अन्न जिभेवर ठेवले असता आत्म्याच्या लेव्हलवर काय घडामोड घडते? दुसरी त्याच्यावर शंका, जर आत्म्याला अभोक्ता असे आपण म्हणतो तर तो विषय कसे भोगतो? आणि तो जर सच्चित आनंद स्वरूप असेल तर नकारात्मक दुःखद अनुभव कशा प्रकारे भोगतो, अशा प्रकारचे दोन प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. अनुभव हे जे गुलाबजामचं प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं, मागचं मला वाटतं दासबोधाच्या प्रवचनामध्ये देखील अनिरुद्ध दादांनी ते गुलाबजामचं उदाहरण, हे सकाळच्या प्रवचनामध्ये सुद्धा ते उदाहरण आलेलं होतं त्या दिवशी. त्यामुळे एकंदरीत गुलाबजाम आपल्या केंद्रामध्ये खूपच प्रसिद्ध झालेलं आहे स्वामीजींच्या काळापासून. स्वामी माधवनाथ देखील हेच उदाहरण द्यायचे. आणि हे उदाहरण देण्याचं कारण असं की सुखाच्या मध्ये सुख जेव्हा आपण विषयांच्या अंगाने उपभोगतो, सुख उपभोगत असताना अनुकूल अशी संवेदना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि अनुकूल संवेदनेमध्ये आपण जास्त आत्मभावापासून दूर जातो, जास्त दूर जाण्याची शक्यता असते, किंबहुना जातो असं म्हणू आपण. जसं आपण सायकल चालवायला शिकतो आणि सायकल चालवत असताना जर चढ लागला तर चढ लागताना आपल्याला केव्हा चढ संपतो असं होतं, तर उतार लागला असताना आपण खूप आरामात ब्रेक सोडून असे मजेत जातो. तसं सुखाच्या वृत्तीमध्ये आपण खूप हावलं जातो. मुलाचं किंवा मुलीचं लग्न निघालं आनंदाचं, किती दिवस त्याच्यामध्ये आपण रममाण होतो, त्याची तयारी, खरेदी, असे निरनिराळे भाग त्याच्यामध्ये कदाचित काही वेळेला इथले साधक नाही म्हणून असं व्हायची शक्यता असते की केंद्रामध्ये जेमतेम मग उपस्थिती कमी होते. हा एक सुखाचा परिणाम जो आहे तो जास्त सुखाच्या याच्यामध्ये आपण सावध राहून परमार्थ टिकवणं हे आपल्याला समजावं कळावं म्हणून हे उदाहरण विशेष करून दिलं जातं. दुःखाच्या याच्यामध्ये देखील जी वृत्ती निर्माण होते, प्रतिकूल अशी संवेदना जी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, त्या प्रतिकूल संवेदनेने देखील आत्मभावापासून आपण दूर जातोच. पण त्याच्यामध्ये एक शक्यता तळमळ असणाऱ्या, मुमुक्षत्व असणाऱ्या साधकाच्या, ज्याला तळमळ आहे परमेश्वर दर्शनाची, त्याच्या ठिकाणी एक शक्यता अशी राहते की संकट आले असताना प्रकर्षाने भगवंताची आठवण होण्याची, सद्गुरूंची आठवण होण्याची शक्यता जास्त असते. आठवण होते, स्मरण होतं, एक प्रकारची श्रद्धा पक्की, तुम्हीच आता याच्यातून मला पुढे न्या, तारून न्या, अशा तऱ्हेचा भाव निर्माण होतो. आणि थोडं आपण परमार्थाला निकट, संकट आलं असताना थोडं निकट यायची शक्यता असते. हे तसं रिलेटिव्ह आहे, सापेक्ष गोष्टी आहेत या. सुख आणि दुःख या दोन्ही सापेक्ष गोष्टी आहेत, पण दुःखामध्ये साधकाच्या दृष्टीने, भक्ताच्या दृष्टीने ही एक चांगली शक्यता राहते की त्याला भगवंताचं स्मरण होतं. म्हणून आपल्याला माहिती असेल की द्रौपदीने भगवंतांजवळ मागताना असं मागितलं की मला तू विपत्ती दे, असं तिने मागितलं. आता विपत्ती दे असं काय, हे मागणं काय, तर हे विपत्ती दे मागणं असं करता की विपत्तीमध्ये भगवंताचं स्मरण होतं, भगवंताच्या स्मरणामध्ये खरं सुख असतं. त्यामुळे द्रौपदीने मागताना मी थोडंसं चुकलो, कुंतीने मागताना, कुंतीने भगवंताकडे मागताना असं मागितलं की मला तू विपत्ती दे म्हणजे तुझं मला स्मरण होईल आणि खरं मला जे सुख मला अपेक्षित आहे तुझ्या स्मरणाने होणारं ते त्यामुळे होईल. हा जो विषय जो थोडासा गंभीरतेकडे आपल्याला चाललेला आहे. सुख आणि दुःख मुळात या जो दोन जे संवेदना ज्या आहेत तर होणाऱ्या संवेदना या विषयांमुळे विषय आणि इंद्रिय याचा जेव्हा संयोग होतो याचा जेव्हा स्पर्श होतो त्याच्यातून या दोन्ही संवेदना निर्माण होतात. भगवंत दुसऱ्या अध्यायात सांगतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा तान स्थितिष्व त्या तू सहन कर. अनित्य आहेत त्या तू सहन कर. हे निर्माण होणार ही गोष्ट खरी आहे. चांगल्या गोष्टी मिळाल्या त्यांनी उदाहरण दिलं तसं गुलाबजाम सारख्या आपल्याला आवडणाऱ्या आवडणाऱ्या व्यक्तीचा सहवास मिळाला आवडणारे प्रसंग स्तुतीसारखे मानासारखे. आता मला छान वाटलं त्यांनी जेव्हा चिठ्ठी पाठवली सुनील गगनचा आज वाढदिवस आहे म्हणल्यावर टाळ्या वाजल्या कुठेतरी आतमध्ये छान वाटलं. अशा तऱ्हेची गोष्टी या निर्माण होतात आपल्या ठिकाणी आणि या निर्माण जेव्हा होतात तेव्हा आत्मस्वरूपाचं स्मरण त्या वेळेला आपल्या ठिकाणी व्हावं आणि मग त्याचे जे दुःखाचा जो किंवा सुखाचा जो इम्पॅक्ट आहे तो नंतर व्हावा आणि त्याच्यानंतर मग आपल्या ठिकाणी अंतःकरणाच्या ठिकाणी एक प्रकारचं स्थितीस्थापकत्व असावं. म्हणजे परत आपण मूळ स्थितीला यावं परत आपल्या आत्मस्वरूपाच्या स्मरणामध्ये आपण यावं याच्याकरता हे सगळं निरूपण केलं जात. विषयांमध्ये सुख नाही विषयांमध्ये खरं सुख नाही विषयांमध्ये दुःख देखील नाही. त्यांनी जसं म्हणले की आपल्याला न आवडणारी गोष्ट जे हॉस्टेलमध्ये जी मुलं किंवा जे खानावळीतला डबा खानावळीमध्ये जेवतात त्यांना विशेषतः जे घरापासून दूर येऊन राहत असतात त्यांना विशेषतः अनुभवाचं असतं. कुठलाही डबा आला तर ते उघडून पाहतात आणि एकदम असं चेहरा होतो की नेहमीचीच बटाट्याची भाजी नेहमीचीच वांग्याची भाजी नेहमीचीच कोबीची भाजी हे आवडत्या गोष्टी आहेत बरं का. म्हणून असं लगेच रिएक्शन येत ह्या ज्या गोष्टी आहेत जर परमार्थिक संस्कार आपण उत्तम रीतीने आपल्यावर जर बिंबून घ्यायचं ठरवलं असेल तर आवडणाऱ्या गोष्टी नावडणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये एक किमान प्रकारचं स्वीकार किमान प्रकारचं ऍक्सेप्टन्स आपल्यामध्ये ठेवून ठीक आहे असं म्हणून त्याचा स्वीकार करणं म्हणजे अगदी आपण आवडत्या गोष्टी मुद्दामच हे करायच्या अशा तऱ्हेचं नाही. अशा तऱ्हेचं असं करता नाही की मन देखील एक जी गोष्ट आहे ती मन अशी गोष्ट आहे की त्याला आपण खूप प्रेशराइज केलं की मग त्याचा स्फोट होतो. मन आपल्याविरुद्ध बंड करून उठतं आणि ते बंड आपल्याला जर सहन करण्याची ताकद नसेल तर ते मन आपल्याला कोलमडवून टाकतं आणि आपल्याला परमार्थापासून देखील दूर नेत. म्हणून रामकृष्ण परमहंस देखील म्हणायचे की छोट्या छोट्या गोष्टी असतील. आज जेवताना असं झालं की दोन गुलाबजाम दिलेले होते पण मी म्हणलं की एकंदरीत जे आहाराचे नियम म्हणून मी नित्य पाळत असतो त्याच्यामध्ये मी म्हणलं की अजून एक गुलाबजाम घेणं बरोबर नाही पण घ्यावासा वाटतं. असं म्हणल्याबरोबर सुभाता त्यांनी एक गुलाबजाम वाटीमध्ये पटकन टाकला आणि मी तो खाऊन टाकला. असं तऱ्हेचं विनोदाचा भाग आहे. पण या ज्या गोष्टी आहेत की विषयांमुळे होणारं सुख किंवा दुःख हे सहन करून आत्मस्वरूपाचं स्मरण राखणं हे या सगळ्या हे जे विषयांच्या विषयी जे निरूपण केलं जातं हे त्याच्याकरता केलं जातं. पण प्रश्नाची सुरुवात बघू याच्यामध्ये त्यांनी म्हणले की विषयामध्ये सुख नसून आत्मच इंद्रियांकरवी विषयांचे सुख अनुभवत असतो. त्याच्यामध्ये आत्मा कशा तऱ्हेने हे सुख अनुभवतो याच्याकरता एक शास्त्रामध्ये एक उपपत्ती दिलेली आहे. स्वामी माधवना देखील ती नेहमी सांगायचे. हे कसं होतं, सुख किंवा दुःख हा विषयांचा इंद्रियाला होणारा स्पर्श, याच्यातून निर्माण होणारं सुख किंवा दुःख हे कशा रीतीने होतं, तर जेव्हा तो स्पर्श होतो तेव्हा, आता समजा आपण सुखाचं उदाहरण घेऊ की एखादी आवडती गोष्ट आहे आणि आपल्याला सुख अनुभवायला आलं, आपल्याला त्या विषयाच्या विषयी एक प्रकारची सुप्त असं आकर्षण, इच्छा अशा आपल्या अंतःकरणामध्ये असते आणि ती इच्छा, तो पदार्थ मिळाला की ती इच्छा पूरी होते. पूरी होते याचा अर्थ ती इच्छा तात्पुरती आपल्या अंतःकरणातून नाहीशी होते, कामना नाहीशी होते. आणि जेव्हा कामना नाहीशी होते त्या क्षणभर त्या अंतःकरण वृत्तीमध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडत, आणि आत्म्याचं प्रतिबिंब पडून आपल्याला त्या सुखाचा अनुभव येतो. वास्तविक पाहता तो सुखाचा अनुभव, ती कामना नष्ट होणं, आत्म्याचं प्रतिबिंब पडणं आणि आत्म्याचा क्षण अनुभव येणं, क्षणिक अनुभव येणं यामुळे होतं. याला त्याने एक युगपत असा शब्द वापरलेला आहे. हे एकाच वेळेला होतं आणि हे एकाच वेळेला झाल्यामुळे जीवाला म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्या विषयामुळे सुख झालं. अशा तऱ्हेची गोष्ट होते. वास्तविक पाहता ते सुख आत्म्याचंच होतं. जे सुख होतं ते आत्म्याचंच होतं. मग ह्याच्या विरुद्ध त्यांनी जे उदाहरण दिले, मग दुःखाचं काय, दुःख काय होतं, मग दुःख देखील आत्म्यालाच होतं ना, दुःख देखील आत्म्यालाच होतं. आणि दुःखाच्या विषयी अंतःकरणामध्ये एक प्रकारची तिटकाऱ्याची, द्वेषाची, नकोपणाची अशी भावना अंतःकरणामध्ये असते. त्यामुळे ते नको अशा तऱ्हेच्या अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण होते आणि तो दूर कसं होईल अशा तऱ्हेची वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होते. अर्थात या वृत्तीमध्ये सुखाची भावना नसते, त्यामुळे तिथे आत्म्याचं सुख अनुभवायला येत नाही. त्यामुळे दुःख जेव्हा शिष्य सद्गुरूंकडे जातो, ते सद्गुरूंकडे गेल्यानंतर तो मागतो की सतत मी सुख दुःखाने खालीवर होत असतो, त्यामुळे मला अत्यंत दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती अशी कशी होईल ते तुम्ही मला सांगा, असं शिष्य सद्गुरूंना विचारत असतो. आणि सद्गुरू सांगतात की अरे तुला दुःख नाहीच आहे, दुःख हे तुझ्यावर आरोपित आहे, आणि सुखाच्या किंवा आनंदाच्या बाबतीत जर म्हणत असेल तर तू स्वयं आनंद स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस हे तू जाणून घे. आता हे जाणून घेण्याकरता म्हणून या ज्या सुख आणि दुःखाच्या हेलकाव्यांच्या वृत्ती आपल्या सतत अंतकरणामध्ये उठत असतात, त्याच्यामध्ये एका सम याच्यामध्ये सम विचारामध्ये साम्यामध्ये आपलं अंतकरण येणं आवश्यक आहे. आणि ते जर अंतकरण अशा तऱ्हेने यायचं असेल, येणं जर आपल्याला हिताचं आहे, कल्याणाचं आहे हे जर आपल्याला जर पक्क कळलेलं असेल, तर आत्मस्वरूपाच्या स्मरणामध्ये, आत्मभानामध्ये आपण राहणं हे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी जी दुसरी शंका विचारली हे आपण पाहिलं की गुलाबजामऐवजी निकृष्ट प्रतीचं अन्न की ज्याच्यामुळे उमाशी येतील असे जर आले तर आत्म्याच्या पातळीवर काय घडामोड घडते. वास्तविकता आत्म्याच्या पातळीवर काहीच घडामोड घडत नसते. ही घडामोड जी घडते ती आत्मा केवळ अधिष्ठानभूत असल्यामुळे मनाच्या पातळीवर, वृत्तींच्या पातळीवर ही घडामोड घडत असते. पुढचं म्हणून त्यांनी शंकाजी विचारले की जर आत्म्याला अभोक्त असे म्हणतात, आपण म्हणतो की खरोखर खरोखर वस्तुस्थितीच आहे की आत्मा अभोक्ताच आहे, अभोक्ता अकर्ता असाच आत्मा आहे, तर तो विषय कसे भोगतो, तो विषय भोगतो असं वाटतं. वास्तविक पाहता तो विषय भोगत नाही. हे विषय भोगणं जे दिसतं त्याचे विषय भोग जे दिसतात उत्क्रामंतम स्थितम वापी गुंजानम वा गुणान्वितम या ठिकाणी आत्मा अत्यंत अभोक्ता आहे अकर्ता आहे. गुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषाः ज्यांचे ज्ञानचक्षु उघडलेले आहेत ज्यांना आत्म्याचं अकर्तृत्व अभोक्तृत्व ज्यांना कळलेलं आहे. कळलेलं म्हणजे ग्रंथाच्या पातळीवर नाही शब्दांच्या पातळीवर नाही बुद्धीच्या पातळीवर नाही तर प्रचितीच्या पातळीवर ज्यांना कळलेलं आहे त्यांना हा आत्मा या शरीरामध्ये असताना तो अत्यंत अभोक्ता आहे अकर्ता आहे हे त्यांना ज्ञानाने कळतं. तो कसे भोगतो तो खरं म्हणजे भोगतच नाही. अज्ञानाच्या पातळीवर जर म्हणलं जीवात्मा जीवाची उपाधी त्या आत्म्याला जर लावली वास्तविक पाहता त्याला जीवाची उपाधी नाही पण त्याच्यावर उपाधी आरोपित केली जाते अशी उपाधी लावली तर मग तो भोगतो करतो असं सगळं त्याच्या पाठीमागे लचांड लागतं. तो कसे भोगतो तर जीवाच्या पातळीवर अबोध असल्यामुळे तो भोगल्याचं भोगताना भोगतो असं वाटतं आणि तो जर सच्चित आनंद स्वरूप असेल तर नकारात्मक दुःखद अनुभव कशा प्रकारे भोगतो तर तो नाहीच भोगत. ते भोगता अशा प्रकारचे अनुभव जीवात्मा जेव्हा त्याला जेव्हा येतात तेव्हा तो त्याचा नकारच करतो ते नको असं त्याला वाटतं. ते कसे जातील असं त्याला वाटत असतं कारण त्याला सुखाचा आनंदाचा अनुभव हवा असतो आनंद स्वरूप असल्यामुळे त्याला आनंद हवा असतो त्यामुळे दुःखाचे अनुभव त्याला नकोच असतात. जेव्हा त्याला आत्मानुभवाच्या पातळीवर आत्मानुभव घेतल्यानंतर जेव्हा त्याला संकट दुःख जेव्हा प्राप्त होतात तेव्हा तो स्थिर राहतो तेव्हा त्याला लक्षात येतं हे दुःखाचे अनुभव जे आहेत ते देह मनबुद्धीचे आहेत ते माझे नाहीये आणि दुसऱ्या बाजूनी सुखाचे अनुभव देखील हे विषयांच्यामुळे होणारे मनाच्या देहाच्या पातळीवर आहेत ते आत्म्याच्या पातळीवर नाही अशा ह्याने तो एक स्थिर राहतो तो सहन करतो आणि आत्मभावामध्ये राहतो. या आत्मभावामध्ये राहण्याची युक्ती जी दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितली ती महत्वाची आहे. हो विस्मृती होतेच पण जर भक्ताचं अंतकरण असेल साधकाचं जर भूमिका असेल तर तो भगवंताचं स्मरण करतो एवढंच फक्त त्याच्यामध्ये आहे ही सापेक्षता आहे. पण या दोन्ही गोष्टी सहन करून आत्म्याच्या ठिकाणी राहणं हे याच्यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणून जे समर्थांनी सांगितलं की सांडूनी राम आनंद घन जयाचे मनी विषय चिंतन त्याशी कैसे समाधान लोलंगतासी आपण मागच्याच रविवारच्या प्रवचनामध्ये ऐकलं की आत्मा रामाचं अनुसंधान स्मरण न ठेवता जर विषयांचं जर चिंतन केलं तर विषयांच्या चिंतनामुळे दुःखच पदरात येईल कारण ते येणार जाणार आहे. जे शाश्वत सुख आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर त्या आत्मारामाचंच अनुसंधान सतत ठेवायला पाहिजे. म्हणूनच हे सगळं जे निरूपण आहे ज्ञानेश्वर महाराजांनी देखील याच्यावर खूप कडक असं निरूपण केलेलं आहे. ते म्हणतात की विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी विषयांमध्ये जर सुख असेल तर वीज चमकली आणि आमचं काम झालं. आता काही आम्हाला दिवे लावण्याची गरज नाही कशाचीही गरज नाही सूर्य उगवण्याची देखील गरज नाही असं होतं का तर असं होत नाही. विषयांमुळे क्षणिक अशा सुखाची भावना निर्माण होते ती जाणारी असते म्हणून शाश्वत सुख जर प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर भगवंताचं स्मरण करायला पाहिजे आत्म्याच्याच स्मरणामध्ये राहायला पाहिजे. हरिओम. आज अभंग सेवा सद्भक्त सो वीणा मैत्र
श्री सत्पुरनाथाय
साधकाची साधना ह्याच जन्मात सद्गुरु कृपेने साध्य झाल्यास त्यासारखं भाग्य नाही. परंतु जर काही कारणाने ही साधना पूर्ण होऊ शकली नाही तर साधक पुढील जन्मात ती साधना पुढे चालू ठेवतो असे आपण एका सत्संगात सांगितले होते. त्यावेळी तो परत आधीच्याच जन्मामधील सद्गुरूंच्या साधनेच्या प्रभावाने साधना करतो की परत नाथ संप्रदायाचीच नवीन साधना करतो असं विचारलेलं आहे. भगवंतांनी पार्थ नैवेह नामूत्र विनाशहा तस्य विद्यते नही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती असं म्हटलेलं आहे. त्याची दुर्गती तर होत नाही, त्याला परत त्याची साधना मिळते. या जन्मामध्ये चालू जन्मामध्ये जिथं साधना अपूर्ण राहिली असेल तिथून त्याची साधना त्या प्रगतीप्रमाणे त्याची साधना पुढच्या जन्मात होते. पुढच्या जन्मात त्याला परत सद्गुरू मिळतात. कारण मधल्या काळामध्ये मृत्यू आणि पुन्हा जन्म या काळामध्ये आपल्याला पूर्वी अनुग्रह झालेला आहे, आपल्याला सद्गुरू लाभलेले होते आणि त्यांनी उपदेश केलेला होतो याचा विसर पडतो. एवढंच नव्हे तर पूर्वी आपला जन्म होऊन गेला याचा देखील विसर पडतो. भगवंतांनी जसं अर्जुनाला सांगितलं की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवजार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नक्वम वेत्थ परंतप. तुझे आणि माझे पुष्कळ जन्म याच्या आधी होऊन गेलेले आहेत, ते सर्व होऊन गेलेले जन्म मी जाणतो आणि तू जाणत नाहीस. याचं कारण अर्जुनाची कमतरता नव्हे तर मानवी बुद्धीमध्येच मानवी जीवनामध्येच मागचा जन्म आठवण्याची क्षमता नाही. चमत्कार म्हणून कोणी कधीतरी सांगणारा भेटतो मागच्या जन्मातल्या खुणा, पण तो चमत्कार समजावा. असं असल्यामुळं जिथं मागं जन्म झालेला होता की नव्हता याचीच शंका आहे, तिथं मागच्या जन्मात सद्गुरूंनी अनुग्रह दिलेला आहे, बोध केलेला आहे याची आठवण त्याला राहत नाही, पण संस्कार मात्र राहतात. जसं आजची तुमची अखेरची शिल्लक असेल ती उद्याची व्यवसायाची आरंभीची शिल्लक राहते, वर्षाअखेरीची जी शिल्लक राहते ती पुढच्या वर्षाच्या अकाउंटिंग इयरमध्ये प्रारंभीची शिल्लक म्हणून, तसं या जन्माच्या शेवटी तुम्ही संस्कारांनी जिथं असता, साधनेची कर्म, सांसारिक कर्म, राष्ट्रीय राजकीय नोकरी विषयक सर्व प्रकारची कर्म आणि त्याचे भले बुरे संस्कार हे होतच असतात. साधक फक्त साधनेची कर्म करतो असं नाहीये, तो अनेक कर्म करत असतो आणि त्या कर्मांचे सर्व संस्कार त्यावेळेला त्याच्या मनावर होतात, बुद्धीवर होतात, चित्तावर होतात, अंतःकरणावर होतात आणि त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व घडतं. त्या घडलेल्या व्यक्तिमत्वातून पुढच्या कर्मासंबंधीचे सर्व निर्णय आणि पुढच्या कर्माची प्रेरणा अशी होते. आणि हा जो व्यक्तिमत्व घडलेला भाग असतो कर्माच्या संस्कारांनी, तो मात्र जसाच्या तसा पुढे जातो. त्याच्यात एक भाग म्हणून साधकाचे जे संस्कार असतात तेही पुढे जातात. जसं अवांतर संस्कार पुढे जातात तसे हेही पुढे जातात. जसा एक मनुष्य एकाच घरात जन्माला आलेली दोन मुलं, एक सत्यप्रिय असतो आणि एक निखालस खोटारडा असतो, पूर्वीच्या जन्मातल्या या सगळ्या गोष्टी त्याला या जन्मात लाभतात, अनेक गोष्टी लाभत असतात, तशी साधना देखील, साधनेचे संस्कार देखील त्याच्यावर होतात आणि ते पुढच्या जन्मामध्ये लागतात. त्यामुळे पुढच्या जन्मामध्ये देखील तो सत्संगाचा आश्रय धरतो, तो ग्रंथ वाचन करतो, जिज्ञासा ठेवतो आणि मग अतिशय योग्य अशा ठिकाणी परत तो जायला सुरुवात करतो. परत त्याला सद्गुरू भेटतात, परत त्याला अनुग्रह होतो, सद्गुरूंच्या अनुग्रहांनी आपण धन्य झालो अशा प्रकारची भावना त्याला येते आणि तो साधनेला मात्र जेव्हा सुरुवात करतो तेव्हा मागच्या जन्मातली साधना असते ते पूर्वसूत्र त्याला या जन्मात ताबडतोब प्राप्त होतं. असं असल्यामुळं काही मंडळींची साधना ही 10 वर्षात पुरी होते तर काही मंडळींची 30 वर्ष झाली तरी पुरी होत नाही. असं जे हा जो फरक आहे तर तो फरक मागं जे ज्ञानेश्वर महाराज देखील जिथं म्हणतात बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणी वळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका पुण्ये पोशिली असाधारणे. मागचे आमचे जे जन्म होते तेव्हा आम्ही असाधारण पुण्यकर्म केली त्यामुळे या जन्मात जन्म झाल्याबरोबर आमची लग्न घटिका बुडालीच आणि तद्रूपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न मग साचाचेची अंग होऊनी ठेला असं त्या व्यक्तीचं घडतं. कोणाकोणाचं तसं घडतं, त्यामुळं काही काही मंडळी या जन्मात परिपक्व होतात आत्मज्ञानाने असं दिसतं, तर मागं बरेच करत आलेले असतात म्हणून असतं. असं नाहीये की त्यांनी आणि अनेक एकांनी बरोबर अनुग्रह घेतला म्हणून त्यांची बरोबरच प्रगती व्हावी असं नाहीये. दुसरा प्रश्न आहे तर तो मी सत्संगाच्या सुरुवातीला घेतलेलाच होता की 50 क्रॉस केलेल्यांसाठी 60 नंतरचे साधक जीवन यावर काही मार्गदर्शन विशेष केंद्राद्वारे कराल का. या निमित्ताने एक सांगतो की आपण जे वयोगट आहेत ते वयोगट देखील काय सध्या 16 ते 25, 25 ते 35 आणि 35 ते 45 असे ठेवलेले आहेत. आता जे नुकतेच 45 ओलांडून गेले त्यांना अर्थात युवा केंद्रात युवा केंद्र म्हणून येता येत नाही. ही अडचण काढून टाकण्यासाठी आपल्याकडे कोणीतरी असं सुचवलं की 35 ते 50 करूया, म्हणजे त्यांना अजून 4-5 वर्ष तरी मिळतील. पण कधीतरी एकदा ते 50 पुढे जातील तेव्हा त्यांचं काय. म्हणून मग 50 नंतरच्या साधकांसाठी देखील एक कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, त्याचा थोडासा राहिलेला भाग आता सांगितला. पण आताचं जे निवेदन आहे 35 ते 45 हे या मंडळींनी पुढच्या वर्षी करता केले बर का. त्यामुळे आता जे युवा केंद्र होईल 35 ते 45 करता त्याच्यात 35 ते 50 घेतलंय का. नाही म्हणतात बघा. आता नाही म्हणतात. असं हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. साधकाने साधनेचा वेग वाढवावा असे आपण सांगता. रोजची 1 ते 1.5 तासाची साधना आपल्या अनुग्रहानंतर न चुकता केली जाते. बघा मला खरंच असं वाटतं की तुम्ही सगळे मनापासून करत असता. तसेच केंद्र नसेल त्यावेळी अनुषंगिक साधना पण करण्याचा प्रयत्न होतो. कितीतरी साधक मला असे माहिती आहेत की मी एकदा घेतलेली अनुषंगिक साधना देखील लक्षात ठेवून अथवा लिहून काढून अथवा डाउनलोड करून त्यांच्यापाशी सगळ्या साधना आहेत. अनुषंगिक साधना म्हटल्यावर आता काय असा प्रश्न आपल्या इथल्या कित्येक साधकांना नाहीये. त्याच्यातलेच हे एक साधक आहेत. आपल्या मध्यवर्ती कल्पनांचा पण यथाशक्ती पाठपुरावा करण्याचा प्रयत्न निश्चितच होतो. ह्या व्यतिरिक्त मध्ये मध्ये सोहमचे श्वास आपोआप घेतले जातात. आपणास ह्या व्यतिरिक्त साधकाने काय प्रयत्न घ्यावेत हे अपेक्षित आहे. कृपया कृपाळूपणे मार्गदर्शन कराल का असा प्रश्न आहे. हे सगळं एक उत्तम समज राखून आपल्याला करायचं आहे. ध्यान ही सोहम भावानी युक्त होऊनच ध्यानाची साधना करायची आहे. नामाची साधना देखील सोहम भाव युक्त होऊनच आपण ते आहोतच या भावनेनी करायची आहे. पदीहून चळो नये करावे नाना साधन उपाये तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. हे जे सगळे आपण करतो आहोत ते आपण मुळातच आहोतच पण आपल्याला त्याचं भान नाही. शास्त्र सांगतात, सद्गुरु सांगतात, त्याच्यावर विश्वास ठेवून आपण तेच आहोत अशी वृत्ती मात्र कायम धरावी आणि मग अशा प्रकारच्या सगळ्या साधना कराव्यात. हे सगळं चाललं हे बरोबर आहे, उत्तम आहे. याच्यातला एक मोठा पोर्शन राहतो, तो पोर्शन म्हणजे कर्माचा पोर्शन. कर्माचा जो वेळ आहे तर तो वेळ ही साधनेचाच वेळ आहे. त्यावेळेला आपण आपल्या हातून जी कर्म घडतात ती कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करावीत. मी तर असं म्हणतो की भगवद्गीतेत 12व्या अध्यायाचे पर्याय सांगितलेले आहेत तर ते पर्याय कर्माच्या विषयाचे पर्याय, तर ते पर्याय एक एक दिवस अभ्यासाकरता घ्यावेत आणि त्याप्रमाणे साधना करावी. पहिला पर्याय असा आहे की ईश्वराला अर्पण करून कर्म करणं. त्यामुळे त्या दिवशी मध्यवर्ती संकल्पना केंद्राची प्रेमभाव असेल पण त्याच्या अंतर्गत कर्माची जी संकल्पना आहे ती एक दिवस, एक दिवसाची कर्म जी आहेत जी काही असतील ती सर्व कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीनी करण्याचा अभ्यास करायचा. जमेल? एक दिवस तुम्ही स्वयंपाक करता, ईश्वरार्पण बुद्धीने अर्पण करायचा. पोळीवाली बाई आज आली नाहीये म्हणून तुम्हाला पोळ्या करायला लागल्या, तर ईश्वरार्पण बुद्धीने पोळ्या करायच्या. एकच दिवस, एकच दिवस, एकच मध्यवर्ती कल्पना कर्मामधली. दुसऱ्या दिवशी पोळीवाली बाई आली नाही समजा, तर भगवत प्राप्ती प्रित्यर्थ करायचं. दुसरा पर्याय भगवंतांनी जो 12व्या अध्यायात सांगितला तो म्हणजे पोळ्या करण्याचं जे कर्म आहे त्या कर्मानी भगवंत प्राप्तव्य आहे अशी भावना धरायची. आणि तिसऱ्या दिवशी ही जर पोळीवाली बाई आली नाही तर फलत्यागपूर्वक करायचं की आई तुझ्या हातच्या पोळ्या किती छान वाटतात, किंवा आज स्वयंपाक चांगला झाला अथवा काय मीठ कमी अधिक झालं इत्यादी. बरं अथवा वाईट जे फळ आहे त्या फळाचा त्याग करायचा. जी काही कर्म ऑफिसमध्ये करू, घरी करू, मित्रांमध्ये करू, सामाजिक कार्य असेल, केंद्राचं कार्य असेल, तीन पर्याय सतत सतत त्याच्या मागं चक्र जर फिरवत ठेवायचं तरी येईल ठेवता. दुसरं सांगतो की कर्म करत असताना भगवत नियोजित कर्मचक्र आहे आणि त्या कर्मचक्राचा मी एक केवळ भाग आहे. जसं एक घड्याळ जर तुम्ही पाहिलं आणि उलगडलं तर त्याच्यात अनेक छोटी छोटी चाकं फिरत असतात, त्याच्यातनं समजा एक चाक तुम्ही आहात, त्या चाकांनी नीटच काम केलं तर घड्याळ नीट चालेल. तसं मी माझं कर्म जे आहे ते भगवत नियोजित कर्म आणि एक जगडव्याळ कर्मचक्रातला माझा भाग मी उत्तम रीतीने करायचा आहे एवढी आठवण ठेवून करायचं. कराल एवढा एकच याच्यामध्ये जर सुधारणा सुचवायची असेल, सुधारणा नाही ऍडिशन, तर एवढी एक कर्माच्या बाबतची जी स्थिती आहे तर त्या स्थितीचा विचार जरूर करावा. कोणी कोणी असं म्हणतात की नामस्मरणपूर्वक कर्म करावं, तर ते देखील पारंपरिक पर्याय आहेत आणि चांगले आहेत अत्यंत. किंवा स्तोत्र म्हणत कर्म करावीत, पण हे सर्व करत असताना एक प्रकारे यांत्रिकता येण्याची शक्यता असते. त्यामुळे माझा भर जास्ती करून एका विशिष्ट विचारांनी अभ्यास देण्यावर असा राहतो. कारण राम राम असं म्हणत असताना ते स्वामीजी गोष्ट सांगतात तसं मग होऊन जातं. की कापडाच्या दुकानात तीन भाऊ असतात स्वामीजी सांगायचे, आणि बाहेरचा जो भाऊ असतो तो आलेल्याचं स्वागत करण्यासाठी उभा असतो आणि या 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 गोविंदा गोविंदा या गोविंदा असं म्हणायचा. तेव्हा जो काउंटरवर विक्री करायला बसलेला असतो तर त्याला सूचना देत असतो तो की गोंध्या आला आहे, आता व्यवस्थित तू पाहून घे पुढचं. तर नामस्मरण असं होण्याची शक्यता असली तर त्या नामाचा उपयोग काही नाही होत. स्वामीजी सांगायचे तीन प्रकारची नामं, आणि मग पैसे घेताना हरी 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 असं म्हणत पैसे घ्यायचा जो भाऊ तो याच्या पाकिटातलं बरोबर सगळं हरण केलेलं आहे अशा भावानी म्हणायचा. तर नामस्मरणपूर्वक देखील चांगलंच आहे, पण भावना याच्यापैकी एक जर राहिली नाही तर नुसत्या नामाचा उपयोग काय आहे. म्हणून अशा प्रकारे कर्म आणि मग नामस्मरणाची जर त्याच्यामध्ये भर घातली तर चालेल, पण मूळ विचार हे पाहिजेत. म्हणून भगवंतांनी कुठेही अशी साधनं सांगितली नाही, विचार सांगितला की कर्म करताना मला अर्पण करून कर्म कर असं सांगितलं. मग मला अर्पण म्हणजे हरी अर्पण, राम अर्पण, वासुदेवार्पण, तुमची भावना असेल भक्तीची तर तुम्ही त्या पद्धतीने रामार्पण, जी काही भावना असेल तर तुम्ही ते नाव तुम्ही घ्याल, पण मुळात उद्देश तसा पाहिजे. म्हणून मी मूळ विचार सांगितले आणि त्या विचाराप्रमाणे एक एक दिवसाचं जर बदललं तर तुम्हाला तेच तेच करत असल्याचा देखील भाव येणार नाही. देह अशाश्वत आहे झाला, हा हे तिन्ही प्रश्न झाले. देह अशाश्वत आहे याची जाणीव सहज स्फुरते, पण मी सच्चित आनंद स्वरूप आहे याचे आनंद पर्यवसायी भान अथवा अमरत्वाची शाश्वततेची भावना भाव म्हणावी तेवढी अंतःकरणात ठसत नाही, त्यामुळे काही काही वेळेला मनावर खूप उदासीनतेचे मळब येते। ही भावना अथवा तिचा संस्कार अंतःकरणावर कोरला जाण्यासाठी तिचा अनुभव येण्याकरता काय करावे? सर्व जीवनाचा मोहरा या प्रचिती करता वळवलेला असल्याने व देह कधीही पडू शकतो या पक्क्या संस्काराने तो आनंदाचा अमरत्वाचा अनुभव आपल्या कृपेने यावा ही कळकळीची प्रार्थना। कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती। अतिशय सुंदर प्रश्न आहे। देह अशाश्वत आहे याची जाणीव सहज स्फुरते, म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम हे सहज स्फुरत। जन्म दुःख मृत्यूचं दुःख जरा कल्पनेनी जरा येणार आहे आणि कशी कशी अवस्था होऊ शकते याचा विचार करून ठेवणं हे सहज मी करू शकतो असं ते म्हणतात। देहच अशाश्वत आहे याची जाणीव सतत असते, पण मी सच्चित आनंद स्वरूप आहे याचे आनंद पर्यवसायी भान अथवा अमरत्वाची शाश्वततेची भावना म्हणावी तेवढी अंतःकरणात ठसत नाही। ही भावना अंतःकरणात ठसण्यासाठी तर 24 आणि 36 वर्ष साधना करावी लागते। त्यातही असं आहे की आपल्याला आनंदाचा बोध होणं इथंच साधनेची परिपूर्ती आहे। सतचा बोध आपल्याला आहेच, सत म्हणजे अस्तित्व मात्र, तर आपण आहोत असा आपल्याला बोध आहे। आपल्या सगळ्यांना असं माहिती की आपण आहोत, आपण नाहीत असं कोणाला माहीत नाहीये, आपण आहोत असंच आपल्याला वाटतं। हा जो सत आहे त्याचा विशेष बोध होण्याची तशी तो प्रच्छन्नपणाने आपल्या ठिकाणी असतो। फक्त माझं असणं जे आहे तर ते मी देहाच्या अंगाने मी आहे अशा प्रकारे स्मरतो, म्हणजे मी आहे असं मला वाटत राहतं पण ते देहाच्या अंगाने वाटत राहतं। मी म्हणजे मकरंद वझे आहे, अमुक अमुक नाव रूप वर्ण आकार अमुक ठिकाणी राहणारा, अशी ती सच्ची जाणीव आपल्या ठिकाणी असते। ही जी सच्ची जाणीव आपल्या ठिकाणी असते त्याला अबोध हेच कारण असतं। स्वरूप विषयक अज्ञान असल्यामुळं देहालाच आपण मी असं म्हणत असतो, त्यामुळं सतची जी जाणीव आहे तर तिथंच खरं आपलं सगळं बिघडतं। ती जाणीव देहाच्या योगानी असते असं असल्यामुळं मात्र त्याचं खरं स्वरूप अविनाशी आहे। सतचं खरं स्वरूप अविनाशी असल्यामुळं त्याला नाश नाही, तो सत्ता मात्र आहे, अधिष्ठानभूत आहे। असं असल्यामुळं देहाच्या अंगाने मी कायम असावं अविनाशी असावं अशा प्रकारे माझी भावना होऊन जाते। सत्चा बोध जरी असला तरी हा बोध अबोधात्मक देहाच्या संदर्भात असल्यामुळं आपण देहाच्या अंगाने कायम असावं असं वाटतं, म्हणून आपण मृत्यूलाही घाबरतो। आपण अविनाशी आहोत अशा प्रकारचा भाव आत्मा लक्षात घेऊन राहत नाही। हा राहण्यासाठी जर उपाय काही असेल जालिम उपाय, तर ध्यान आणि नाम हेच जालिम उपाय आहेत। सद्गुरूंनी जो उपदेश केलेला आहे तो उपदेश अतिशय पक्केपणाने सतत स्मरत राहणं, सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी असं म्हटलेलं आहे। त्यामुळे सोहम हंसा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, तू अजन्म आहेस, तू परमात्म स्वरूप आहेस, तेच तू आहेस, अशा प्रकारचं जे सद्गुरु वचन आहे हे वचन अतिशय पक्केपणाने जर धरलं तर देहाच्या अंगाने जो मी असं स्फुरण असतं तर तो देह बाजूला जाऊन किंवा देहाचं जे स्मरण आहे ते असतानाच देहाच्या आत असणारं अविनाशी तत्व मी आहे अशा प्रकारची स्फूर्ती किंवा स्फुरण व्हायला सुरुवात होईल। आणि हे होतं ध्यानामध्ये, चिंतनाने देखील हे होतं। चिंतने चिंतने तद्रूपता, अशी वेदांतातली तर पहिली साधनच, पण बऱ्याच जणांना चिंतन कसं करायचं हेच माहीत नसतं. मी अनुषंगिक साधनेच्या वेळेला देखील दोनदा तीनदा चिंतनाची साधना घेतलेली होती, ती याचसाठी. चिंतनाने देखील हे होतं, ध्यानाने हे होतं, नामस्मरणाने हे होतं. जर सत अविनाशी अशा स्वरूपाची ध्यानामध्ये स्मृती, त्याला आत्मस्मृती असं म्हणतात, ही जर आपल्याला लाभली तर आपल्या असं लक्षात येतं, म्हणजे माझ्या असं लक्षात येतं, जो सत स्वरूप आहे, अविनाशी असं आहे, त्याच्या असं लक्षात येतं की अविनाशी हे माझं स्वरूप आहे आणि मी देह नाही. आणि हे लक्षात येणं हे काम मात्र चित्तचं आहे. तो अविनाशी असला तरी जाणीव स्वरूप असल्यामुळं, जसं हा पदार्थ अविनाशी आहे, तुम्ही हा मोडून टाका तरी अविनाशीच आहे, जाळून टाका याच्यात काही धूर निघेल, काही रस होईल या धातूचा, तरी देखील धूर ही नाशिवंत नाही, तो कुठेतरी असेलच. आणि धातू देखील जो राहील रस होऊन, तो वेगळ्या फॉर्ममध्ये पण राहीलच, पण याच्या अविनाशित्वाची याला जाणीव नाहीये. हा जड आहे असं आपण याच्याबाबत म्हणतो. तर आपल्या देहाच्या आत जे तत्व आहे, ते तत्व जे अविनाशी आहे, ते आपलं स्वतःचं अविनाशित्व ओळखू शकतं. हेच चित्स्वरूप आहे. आपल्याला आपल्या अविनाशित्वाचा होणारा बोध हा चित्तमुळे होतो, चैतन्यामुळे होतो. ते चैतन्य स्वरूपच आहे. एवढंच नव्हे तर अविनाशित्व आणि चैतन्यत्व या दोन त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. हे दोन त्याचे एकाच वस्तूचे गुणधर्म आहेत, हे वेगवेगळे नाहीयेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुनपण न घेता मी ऐसे तत्वता पुरे ते स्वभावता तुझे रूप. मी अर्जुन अशा प्रकारे भाव न धरता, जो मी 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 असं जे स्फुरण आहे, ते स्फुरण या चित्तमूळ आहे, तोच अविनाशी आहे. म्हणून ध्यानामध्ये स्वरूपाच्या अविनाशित्वाची जाणीव प्रथम होते. आणि ही जाणीव ज्याला होते, तर तो अविनाशी मीच असतो, स्वतःलाच होते, तो स्वसंवेद्य असतो, स्वतः स्वतःला जाणायला समर्थ असतो. असं झाल्यामुळं त्याला स्वतःच्या सत आणि चित या स्वरूपाचं भान निर्माण होतं. आणि हे जेव्हा भान त्याला निर्माण होतं, त्यावेळेला त्याचं देहभान नाहीसं होतं. देहाच्या सापेक्ष असणाऱ्या जगताचं भान नाहीसं होतं. याला समाधी स्थिती असं म्हणतात. देहभान नाहीसं झाल्यामुळे स्थळाचं भान नाहीसं होतं. कारण स्थळाचं भान हे वस्तुमानावर अवलंबून आहे. ही वस्तू इथं ठेवली की काळ सुरू झाला. ही वस्तू ठेवायच्या आधी भूतकाळ होता. आत्ता ही वस्तू आहे तोपर्यंत वर्तमान आहे. आणि ही वस्तू काढून घेतली, भूतकाळ झाला. आणि परत ठेवली जाईल, भविष्यकाळ झाला. काळाची भावना तिथं संपते, कारण वस्तूचीच भावना संपते, देहाची भावना संपते. त्यामुळं काळगती थांबते, स्तब्ध होते. आणि स्थळ देखील राहत नाही, स्थळाची भावना संपते, जी देहाबरोबर निगडीत असते. अशी स्थळ काळ विरहित, देहभावना विरहित अशी सत आणि चित याची स्थिती चिदाकाशात जर स्फुरण पावायला लागली, देहाची जाणीव नसली तरी या भागामध्ये हे घडतं आहे अशी जाणीव असते. अशा अत्यंत निकराच्या स्थितीमध्ये तो जो सत अविनाशी आणि चित चैतन्य मात्र अशा स्वरूपाच्या भानामध्ये असतो, तो आपलं अत्यंत एकटेपण, एकाकीपण असं अनुभवत असतो. आणि जगत भानाचा तर लोप झालेला असतो, त्यामुळे तिथे यत्किंचितही द्वैत शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे द्वैत गेल्यामुळं भीती जाते. भीती असते देहाशी निगडीत, मृत्यूची भीती. देह भावना गेल्यामुळं भय जातं, देह भावना गेल्यामुळं काम जातो, देह भावना गेल्यामुळं क्रोध जातो. तशी निश्चिंत, निवांत, निरार्त, शांत अशी स्थिती निर्माण होते, यालाच आनंद असं म्हटलेलं आहे. शांती आणि आनंद हे समानार्थी शब्द आहेत. वृत्तीजन्य आनंद तिथं नसतो, तर साधकाला शांतीचा प्रत्यय येतो. त्या ध्यानातून उठल्यावर तो म्हणतो की काय बरं वाटलं, काय शांत वाटलं, काय आनंद झाला, असे शब्द तो योजतो. त्यामुळे या आनंदाचा प्रत्यय घेणं हे प्रथम कर्तव्य ठरतं. हे जर झालं नसेल तर विवेकानी, चिंतनानी, श्रवणानी जरी देहाच्या अशाश्वततेचा बोध असला तरी देखील, एका बाजूने नकारात्मक गोष्ट घडलेली आहे पण सकारात्मक गोष्टीचा अनुभव नाही असं जर असेल, तर त्या आनंदाचा मुळात एकांतात अनुभव नसल्यामुळं आनंद पर्यवसायी अशी अमरत्वाची शाश्वततेची भावना किंवा भाव म्हणावी तेवढी अंतःकरणात ठसत नाही. कारण हे झाल्यानंतर मग अंतःकरणावर त्याचा, त्या ठिकाणी अंतःकरण देखील नसतं, त्या ठिकाणी फक्त तुम्ही असता. आणि जेव्हा हे घडतं आणि तुम्ही बाहेर येता तेव्हा त्याचा परिणाम चित्तावर, मनावर, बुद्धीवर, या बोधाचा देहावर देखील, अंतःकरणावर असा होतो आणि तुम्ही उठता. म्हणून प्रत्येक सखोल ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये भर टाकून तुम्ही उठत असता, पण या स्थितीपर्यंत पोचून जेव्हा उठतो तेव्हा त्याच्यात बदल झालेला असतो, तो शांतीत चुपकळून काढलेला असतो, आनंदात चुपकळून काढलेला असतो. पण इथपर्यंत पोचणं मात्र गरजेचं आहे. असं कित्येक वेळेला झालं, एका ध्यानामध्ये अशी 3-4 वेळेला तरी स्थिती होते. ध्यानातून उठताना हळूहळू निश्चयात्मक बोध होतो, तो निश्चयात्मक बोध जेव्हा जीवनभर पसरतो तेव्हा आपण चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असे उद्गार सहज आचार्यांचे होते. बटो हो कस्त्वम असं म्हटल्याबरोबर मी चिदानंद सत घेतलाच नाहीये आचार्यांनी, ते चित आणि आनंदच म्हणतात. कारण सतचं भान हे प्रत्येकालाच आहे, अबोधानी पडलेलं आहे, त्यामुळे ते दुरुस्त होणं आणि तो जो सत आहे त्याला आपण चैतन्य स्वरूप आणि शांत स्वरूप म्हणजेच आनंद स्वरूप असा प्रत्यय येणं हे जीवनाचं परम कर्तव्य आहे, इति कर्तव्य आहे. सर्व जीवनाचा ही भावना अथवा तिचा संस्कार अंतःकरणावर कोरला जाण्यासाठी, तिचा अनुभव येण्यासाठी काय करावे, आता जे सांगितलं तेच होणं गरजेचं आहे. याच प्रक्रियेमधून ही गोष्ट जायला लागते. ही जेव्हा अशा पद्धतीने जाते तेव्हा आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. शिष्या यासी म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला असं समर्थ म्हणतात. तो परब्रह्माच्या ठिकाणी अभिन्न राहतो. असा अभिन्न झाल्यानंतर देखील त्याला जागृतीमध्ये ही स्थिती कायम राहण्यासाठी अतिशय धैर्याने या बोधाशी तडजोड न करता राहण्याचा अभ्यास करावा लागतो. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती, पण नैनाम प्राप्य विमुह्यती याच्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात. स्थित्वा स्याम अंतकाले ती, या प्रयत्नांनी ती अंतकालापर्यंत टिकते आणि मग ब्रह्मनिर्वाण मृच्छती असं दुसऱ्या अध्यायात मग तो ब्रह्म निर्वाणाला जाऊन प्राप्त होतो, ब्रह्म निर्वाण रूपी मोक्ष त्याला प्राप्त होतो, अशी एकूण परमार्थाची वाटचाल आहे। त्यामुळे इतक्या सहजी आपण आनंद रूप आहोत, आता या क्षणाला आपण आपण जसे आहोत तेच आपल्याला स्फुरत राहणार। आपण घोपतोय वेगळं, पण आपण आतून जसे आहोत त्याच्या पुढे आपण आता जाऊ शकत नाही। ते जाण्याचा उपाय मात्र ध्यान आहे, साधन आहे, नामस्मरण, ध्यान, चिंतन आणि सद्गुरु वचन अत्यंत पक्क धरणं, यामुळे मात्र याच्या पुढे जाता येतं। आता आपण जे आहोत ते आपल्या कर्माचं फळ म्हणून आहोत, विचाराचं फळ म्हणून आहोत, आत्ता आपण आहोत याच्यापेक्षा वेगळे आपण असूच शकत नाही, म्हणून आत्ता आपण असे आहोत। हा सगळा समुच्चयात्मक परिणाम आहे। आत्ता आपण असे आहोत ही वस्तुस्थिती स्वीकारून याच्या पुढे आपल्याला जे जायचं आहे ते या पद्धती, आणि अशीच आपली वाटचाल चालू आहे। स्वामीजींकडे आल्यापासून मी पाहतो अशीच आपली वाटचाल चाललेली आहे। आणि तुम्हाला थोडं पुढे गेल्यानंतर मागं वळून जर पाहिलं तर लक्षात येईल की आपण काही मार्ग चाललेले आहोत, निश्चित चाललेले आहोत। आपण चाललेले नाहीत असं नाही, आपल्याला पूर्ण होण्याची घाई आहे तरी देखील, किंवा इच्छा आहे, घाई आहे, इच्छा आहे, लवकरात लवकर व्हावं असं आपल्याला वाटतं, पण केवळ आपल्या घाईवर ते अवलंबून नाहीये। आपलं सगळं टोटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणून जी गोष्ट म्हणतात तर ती घडायलाच लागते। झाडावर एक फळ पिकतं तर किती हळूहळू पिकत असतं, त्याचा रंग कसा हळूहळू बदलत बदलत ते पिवळं धमक होत जातं हे आपण पाहतो। आणि मग नंतर शेवटी ते अगदी देठापासून गळून पडण्याच्या बेतात येतं, असं घडतं। आंबा तयार झाला, हापूस आंबा झाडावर तयार झाला, उतरवायचा आहे, हे कधी समजतं? जो आंबा काढायला वर चढलेला असतो, मला वाटतं माझ्या एक श्रम महेश तूच जास्त चांगलं सांगू शकशील की नाही, जे देठ असतं त्या देठापाशी जिथं आंबा चिकटलेला असतो त्या देठाला, तिथं त्या सांध्यावर एक खड्डा पडायला सुरुवात होते, खोलगट भाग दिसाय, बरोबर आहे, खोलगट भाग दिसायला सुरुवात होते। तो भाग वाढत जाऊन ते फळ गळून पडून त्याला मार लागण्यापेक्षा आता ते उतरवलेलं चांगलं म्हणून तो आंबा काढून घेतात। तशा प्रकारे साधक देखील देहभावनेपासून असा गळून पडतो, हळूहळू हे घडतं, याला वेळ लागतो, बनत बनत बन जावे असं हे होतं। पण हे होतं प्रत्येकाच्या बाबतीत, ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याला ते होणारच आहे असं मी निश्चित सांगतो, हे होणारच। आपण त्याच करता जन्माला आलेले आहोत, आपल्या बाबतीत हे घडणार, पण हे घडण्याची प्रक्रिया मात्र अशी आहे, ती कधीच अलीकडे आणता येत नाही, खूप ओढून आणता येत नाही। सद्गुरूंच्या कृपेने तात्पुरता चांगल्या ध्यानाचा अनुभव एखाद्याला येऊ शकतो, सगळी वाटचाल मात्र ज्याची त्यालाच पार करावी लागते हे निश्चित आहे। तशा प्रकारे आपण सगळेजण या विशिष्ट बोधापर्यंत आणि जीवनाचा सगळा चेहरा मोहरा ज्यांनी बदलेल असं जीवन आपल्या वाट्याला येणारच आहे, आपले सावध आणि सातत्याचे प्रयत्न आणि गुरुकृपा आपल्याला इथपर्यंत निश्चित घेऊन जाईल, याच्यात काही शंका नाही। हरिओम तत्सत्। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।